हॅलो बालमित्रांनो, मी आज तुम्हाला प्राण्यांची शाळा गोष्ट सांगणार आहे. बालमित्रांनो, तुमची शाळा कशी असते? त्यात एक मॉनिटर असतो. क्लासवर प्रत्येक पिरियड घेण्यासाठी वेगवेगळे टीचर्स येतात, तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवतात, नॉलेज देतात. त्यात एंटरटेनमेंट साठी गाणे असते, ड्रॉइंग असते, खेळ असतात, खूप खूप गोष्टी असतात ना. मुख्य म्हणजे सगळे फ्रेंड्स असतात, त्यामुळे दिवस कसा मस्त जातो की नाही. एकदा काय झाले, अशाच एका शाळेत चुकून एक माकड शिरले. स्कूलचे टायमिंग झाल्यामुळे भराभर मुलं वर्गात यायला लागली. माकडाला पळताच आले नाही, ते एका कोपऱ्यातील बेंचखाली लपून बसले. थोड्या वेळाने गाण्याचा पिरियड झाला, खेळ खेळली मुले, माकड सगळे एन्जॉय करत होते. त्याचा दिवस मस्त चालला होता. दुपारचे 12 वाजले व शाळेचे पहिले सेशन संपले. सगळी मुले भराभर क्लास बाहेर पडली व माकड हळू जंगलाच्या दिशेने पळाले. माकडाने बघितले की आपण पण दोन पायावर चालू शकतो, माणूस जे जे करू शकतो ते आपण करू शकतो, फक्त आपली भाषा वेगळी आहे. त्याने ठरवले, आपण पण जंगलात एक स्कूल काढूया, मग आपला पण वेळ मजेत जाईल. त्यांनी सगळ्या लहान मोठ्या प्राण्यांना एकत्र जमवले व एक मीटिंगच घेतली. ससा, हरण, कोल्हा, माकड, हत्ती, जिराफ, वाघ, सिंह, बकरी, सगळे प्राणी झाडाखालच्या या मीटिंगला आले. सगळ्यांना माकडाचे म्हणणे पटले की आपण पण स्कूल काढूया. मग ज्या प्राण्याला जे जे येते ते त्यांनी शिकवायचे व सगळ्यांनी त्याचे ऐकायचे असे ठरले. माकडालाच मॉनिटर केले गेले. ससा म्हणाला, मी दोन पायावर उभे राहून सगळ्यांना बॅलन्सिंग शिकवेल. हरिण म्हणाले, मी डान्स करायला शिकवेल. बकरी म्हणाली, मी गाणे शिकवेन. हत्ती म्हणाला, मी पोहायला शिकवेन. जिराफ म्हणाला, मी मानेचे व्यायाम शिकवेन. वाघ म्हणाला, मी व सिंह शिकार कशी करायची ते शिकवू. माकड म्हणाले, मी सगळ्यांना कोलांटी उडी मारायला शिकवेन. झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ही प्राण्यांची शाळा जंगलात सुरू झाली. आधी ससुल्यांनी सगळ्यांना दोन पायावर उभे राहायला सांगितले. बकरी, हरिण, माकड यांना छान बॅलन्स करता आले, पण हत्ती बिचारा दोन पायावर उभा राहायला गेला व वजनामुळे धाडकन तोल जाऊन पडला. त्याला खूप लागले. मग ससुल्याचा क्लास बंद पडला. मग बकरी ताई गाणे म्हणायला आल्या, पण वाघोबा आणि सिंहोबांना गोड आवाजात काही गाणे म्हणताच येत नव्हते. त्यांच्या डरकाळ्या ऐकून सगळे प्राणी घाबरायला लागले. माकडाची पण कोलांटी उडी ससुल्याशिवाय कोणालाच जमली नाही. हरणाचा डान्स मात्र सगळ्यांना खूप मज्जा आली. सगळे वेडे वाकडे अंग हलवून नाचत होते. मग दमले सगळे. महत्तीने सांगितले, आता आपल्याला सगळ्यांना एवढा घाम आलाय ना डान्स करून, मग आपण आता सगळे पोहायला जाऊया. महत्तीने सगळ्यांना पोहायला नदीवर नेले. बकरी, ससा, हरिण यांना काही पोहता येत नव्हते. ते पाण्यात गटांगळ्या खायला लागले व हेल्प हेल्प ओरडत सुटले. शेवटी बिचारे सगळेच बाहेर आले. आता मात्र सगळ्यांना सणकून भूक लागली. माकड, बकरी, ससा, हरिण यांनी ओळखले की आता आपण जर पळालो नाही तर वाघोबा व सिंह आपलीच शिकार करतील. ससा पटकन बिळात शिरला, हरिण पळून गेले, माकड झाडावर चढून बसले, पण बकरी ताईची मात्र शिकार झाली. पोट तुडुंब भरल्याने वाघ व सिंह झोपायला घरी निघून गेले. माकड मात्र डोक्याला हात लावून बसले की हे प्राणी कधी माणसासारखे शाळेत जाऊन हुशार होणार, एकाच दिवसात प्राण्यांची ही शाळा बंद पडली. बाय बाय.